श्रीराम, श्री समर्थांचा मनोबोध आहे. 128वा श्लोक आहे. मना वासना वासुदेवी वसोदे, मना कामना कामसंगी नसोदे, मना कल्पना वाऊगी ते न कीजे, मना सज्जना सज्जनी वस्ती कीजे. बघा काय सांगितलं, चारी चरणामध्ये मनाला सांगितलेलं आहे, मना तू काय कर आणि काय करू नको, दोन्ही गोष्टी त्याच्यात आलेल्या आहेत. पहिल्या चरणात ते म्हणतात, मना वासना वासुदेवी वसोदे. तुझी वासना इतरत्र जायला नको आहे, वासुदेवाच्या ठिकाणी वासना दे. याचा अर्थ सद्वासना. सत् हा शब्द जो आहे तो परमात्म्याला उद्देशून आहे. त्यामुळे सद्वासना, सदाचार, सत्कर्म, हे सगळ्या जर सत् लागून जे शब्द येतात, सज्जन, हे सगळे सत् परमात्म आत्मवस्तूला आहेत. म्हणून ते म्हणतात, हे मना, वासना मनात येणार तर ती जी आहे ती इतरत्र विषयामध्ये जायला नको आहे. विषयासक्त मन जर झालं, संसारात जर बुडवून राहिलं, तर ते रामाच्या ठिकाणी जाणार कसं? संसार करायचा आहे, उत्तम करायचा आहे, पण वासनेनं त्यामध्ये लिप्त व्हायचं नाही आहे, बुडून जायचं नाही आहे. तन मन धनाने करायचं आहे, परमेश्वराची सेवा म्हणून करायचं आहे. कारण परमेश्वराने तो संसार तुम्हाला दिलेला आहे, ते तुमचं विहित कर्म आहे. नोकरीधंदा असेल, घेतला असेल तर तेही विहित कर्म आहे. एखादा डॉक्टर असेल तर तो पेशंटला तपासतोय, ऑपरेशनं करतोय, ते त्याचं विहित कर्म आहे. प्रोफेसर असेल, इंजिनियर असेल, ते त्याचं विहित कर्म आहे. स्वधर्म कर्म म्हटलेलं आहे त्याला, ते उत्तम प्रकारे करायचं आहे. पण भगवत स्मरणपूर्वक सगळं झालं पाहिजे आणि झाल्यानंतर ते भगवंताला अर्पण केलं पाहिजे. तू दिलेलं कर्म आहे ते तुझं तुला अर्पण आहे. पुन्हा त्याच्यामध्ये फळाची अपेक्षा आपण ठेवायची नाही आहे. फळ मिळतं त्याचं जे असेल ते, अपेक्षेनं करू नका. डॉक्टरने पेशंटला तपासतानासुद्धा किती पैसे मिळणार असं लक्ष नको. पेशंटला बरा करायचं आहे, ते माझं कर्तव्य आहे ही भावना असू द्या. पैसे मिळतील, ज्याचे काय मिळायचे असतील ते तुझ्या प्रारब्धानुसार ते मिळतील, पण दृष्टी तशी असू नये कुठल्याही काम करताना. म्हण मना वासना वासुदेवी वसोदे, मना कामना कामसंगी नसोदे. कामनासुद्धा जी धरायची ना, भगवंताचीच धरावी. भगवंताची कामना धरायला लागला की तो जीव निष्काम होतो आपोआपच. इतर कामना संपल्या, एकच कामना राहते भगवंताची, संपलं. म्हणून ती कामना धरायला लागावं, हिकडल्या कामना आपोआप सुटत जातात. म्हणून नामस्मरणाचं महत्त्व जे सांगितलं आहे त्याच्यामध्ये, तुम्ही नामस्मरणाची गोडी लागू द्या, हिकडल्या इच्छा हळूहळू कमी होत जातात. सहज जे मिळेल ते, सहज जे असेल ते, त्याच्यामध्ये आनंद समाधान असतो. कंचित्त नामामध्ये गुंतलेलं आहे आणि ते जर नसेल ते वासना वाढतच जातात. त्या कधी संपल्या नाही, संपल्या असं कधीच होत नाही, आणखीन 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 सुरू असतं. म्हणून मना कामना कामसंगी नसो दे, मना कल्पना वाऊगी ते न कीजे. मन सारखं कल्पना करत असतं, असं करायचं आहे, तसं करायचं आहे, पूर्वी मी असं केलं, पुढे मी असं करणार आहे. काही कल्पना न करता मन राहिलं असं जर असेल तर तो चांगला साधक असला पाहिजे. किंवा काय, आता आपण विचारावं आपल्या मनाला, मनाला काय बरं विचार चालला आहे, काय हवं असं वाटत आहे. अगदी झोपेतसुद्धा रात्री या कुशीवरून त्या कुशीवर विचारावं, तुला काय पाहिजे. उत्तर आलं पाहिजे, काही नको, मला काही नको, भगवंत पाहिजे. असं भगवंत पाहिजे म्हणायला लागलात की हिकडलं पाहिजे कमी होतं, नाही तर सारखं द्या, हे द्या, देणं संपतच नाही. म्हणून वाऊगी कल्पना ते न कीजे, संसारातल्या कल्पना त्या मागणं अशी करू नको असं मनाला सांगतायत. मग काय कर, मना सज्जना सज्जनी वस्ती कीजे. मना सज्जना सत्जना, मन सज्जन नाही आहे, दुर्जन आहे, फार व्याप करतो. पण त्या मनाला देखील हळूवारपणाने कुरवाळून त्याला सांगायला लागतं, तू सज्जनांच्या ठिकाणी वस्ती कर. वस्ती करायची आहे, नुसतं जाऊन यायचं नाही आहे, तिथंच मुक्काम. सज्जनाच्या संगतीत मुक्काम जर केला आणि त्यांना जर समजून घेण्याचा प्रयत्न केला तर आपल्यामध्येही हळूहळू बदल व्हायला लागतो, वैराग्य येतं खऱ्या अर्थाने. विरक्ती येते आपल्याला, विवेक जागृत होतो, सर्वांविषयी प्रेम निर्माण होतं, दुसऱ्याचा विचार करण्याची भूमिका येते, अंतःकरण स्वच्छ निर्मळ होतं, कोणतेही विकार त्याला स्पर्श करत नाहीत, निर्विकार निर्विचार अशी अवस्था त्याला प्राप्त होते. म्हणून मना वासना वासुदेवी वसो दे, मना कामना कामसंगी नसो दे, मना कल्पना वावुगी ते न कीजे, मना सज्जना सज्जनी वस्ति कीजे. जय जय रघुवीर समर्थ.